ಅವನಂ ಪರಮಂ ಶಾಂತಂ ಪಾವಸೇ ವಾಸಿನಂ ಭಜೇ ಸೋಹಂ ಸಿದ್ಧಿ ಸುಸಂಪನ್ನೋ ನಾದಸಂಧಾನ ಸಂಸ್ಥಿತಃ ವೀತರಾಗೋ ವಿಶೇಷಶ್ಚ ಶ್ರೀಗುರು ಪಾತು ಮಾಂ ಭವೇ. ಜ್ಞಾನೇಶಾಂಘ್ರಿಸರೋಜಲುಬ್ಧಮಧುಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವರೂಪಾಂಕಿತಃ ಸಂತಾನಾನ್ವಚನಾನುಭೂತಿಪಥಿಕ ಸಾಕ್ಷೀ ಸ್ವಯಂ ಕಾಪಡಿ ಗಾರಹಸ್ಥೆ ಕಿಲ ಏಕನಾಥ ಸದೃಶೋ ವೃತ್ತೌ ತುಕಾರಾಮವತ್ ಸೋಹಂ ಯೋಗರತಂ ಕೃತಾರ್ಥಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿಂ ಮಾಧವಂ. ಹರಿ 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 ಸ್ವಾಮೀಜಿ.
ಶ್ರೀರಾಮ್ ಅತ್ಸಮನೋಗತ್ ಸದ್ಭಕ್ತ ಅನುಷ್ಕಾ ಮಾನೆ ಯಾ ಸಾದರ ಕರಣಾರ ಆಹೆತ್. ತ್ಯಾನಾ 2009 ಸಾಲಿ ಪರಮಪೂಜನೀಯ ಸ್ವಾಮೀಜಿಂಚಾ ಅನುಗ್ರಹ ಮಿಳಾಲಾ. त्या मंडळाच्या भोजन समितीमध्ये आणि रांगोळी समितीमध्ये नित्य सेवा करत असतात. आपण त्यांचं मनोगत आज ऐकणार आहोत.
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ಓಂ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥಾಯ ನಮಃ. ಜೀವನಾತ್ ಸದ್ಗುರುಂಚಿ ಭೇಟ್ ಹೋಣ, ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಮುಖಾತೂನ್ ನಿತ್ಯ ಶ್ರವಣ ಘಡಣ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಸಮೋರ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ತಾ ಯೇಣ ಹೆ ಖರಚ ಮಾಝ ಪರಮಭಾಗ್ಯ ಆಹೆ ಆಣಿ ಹೆ ಕೇವಳ ಸದ್ಗುರು ಕೃಪೆಮುಳೆ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲ. ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ ಸಮೋರ ಅಸಣಾರಾ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಮಂಗಲ ಧಾಮಚಾ ಬೋರ್ಡ್ ಆಣಿ ಮೀ ಮಾಝ್ಯಾ ಆಯಿಚ್ಯಾ ಮೈತ್ರಿಣಿಂಚೆ ಧರುನ್ ಠೇವಲೆಲೆ ಬೋಟ್ ಮಲಾ ಕೇಂದ್ರಾತ್ ಘೇವುನ್ ಆಲೆ. ಸೌ ಅನಿತಾ ಕುಲಕರ್ಣಿ ಮಾವಶಿ ವ ಶ್ರೀ ಅರುಣ್ ಕಾಕಾ ಯಾ ದೋಘಾನಿಹಿ ಮೋಠ್ಯಾ ಸ್ವಾಮೀಜಿಂಚಾ ಅನುಗ್ರಹ ಘೇತಲೇಲಾ ಆಹೆ. ಹೆ ದೋಘೆ ವ ಸೌ ಶೀಲಾ ಶುಕ್ಲ ಹಿ ಆಯಿಚಿ ಮೈತ್ರಿಣ ಜೆವ್ಹಾ ಜೆವ್ಹಾ ಪುಣ್ಯಾಹೂನ್ ಆಮಚ್ಯಾಕಡೆ ಕೊಲ್ಹಾಪುರ್ಲಾ ಯೇತ್ ತೆವ್ಹಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ವಾಗಣ್ಯಾ ಬೋಲಣ್ಯಾತಲೆ ಸಹಜ ಪ್ರೇಮ ಆತ್ಮೀಯತಾ ಹವಿಹವಿಶಿ ವಾಟೆ. ಸಗಳ ವಾತಾವರಣ ಪವಿತ್ರ ವಾಟತ ಅಸೆ. ಗುರಾಳಾತೂನ್ ಗುಳಾಚ್ಯಾ ಢೇಪಾ ಆಲ್ಯಾ ಕಿ ಆಯಿ ಆವರ್ಜೂನ್ ಕಾಹಿ ಢೇಪಾ ಯಾಂಚ್ಯಾಸಾಠಿ ಬಾಜೂಲಾ ಕಾಢಿ आणि वडीलही मोठ्या कौतुकाने पुण्याला पोहोचवत. स्वामीजी जेव्हा केव्हा आपण पुण्याचे कौतुक करता तेव्हा मलाही खूप आनंद होतो. या पुण्याने आम्हाला खूप स्नेह प्रेम दिले आहे. चिमणबागेची ती सहजी कोणाच्या लक्षात न येणारी गल्ली जादुई दुनियेतील असावी अशीच आहे. तिथे प्रवेश केला आणि भक्ती ज्ञानाचे हे विश्व समोर दिसायला लागले. स्वामीजी मला आठवते अध्यात्म मंगलधाममधील आपल्या त्या प्रसन्न दर्शनाने आणि शांत आश्वासक शब्दांनी माझी धास्ती निघून गेली. आपल्याला इथेच यायचे आहे हे त्या पहिल्याच दिवशी पक्क झालं. तेव्हा केंद्राची वेळ माहिती नसायची. वर्तमानपत्रातल्या आज पुण्यात या शीर्षकाखाली मला ती गवसायची. पुढे कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे यायला लागले. स्वामीजी आपण मला भेटावत असं काय विशेष पुण्य माझ्या गाठीशी होतं? जर काही जमलं असेल तर ते माझ्यावरच्या संस्कारांनी केलं. आम्ही भावंड आजूबाजूच्या टोकाच्या प्रतिकूल वातावरणात वाढत होतो. आई अण्णांच्या सात्विक स्वभावामुळे आणि त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे घडत गेलो. त्यांना स्वतःला कितीही त्रास झाला तरीही त्यांनी आपल्या नैतिक मूल्यांना कधीही मुरड घातली नाही. आई गुरुपुष्य योगावर श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करी यामुळेच आमच्या मनात भक्तीचा उदय झाला. स्वामीजी आपण जेव्हा म्हणता की संतांना जगताला शुद्ध ज्ञान देण्याचीच तीव्र ओढ असते पण आपल्या कनवाळू स्वभावामुळे लोकांच्या सांसारिक अडचणी दूर करण्यात ते अडकून पडतात तेव्हा आत खूप कालवाकालव होते. माझी अशी श्रद्धा आहे की केवळ त्यांच्या कृपेमुळेच मी आपल्यापर्यंत पोहोचू शकले आणि म्हणूनच संतांचे हे शुद्ध अलौकिक कृपादान अनुभवत आहे. गुरुवार सत्संगाची वेळ जमायला लागली. आठवड्यातल्या फक्त त्याच दिवशी सकाळी आपण सांगता तसा क्षिप्रसारितेचा गुण अंगात संचारे. घरातली सगळी कामं पटपट आटोपून अचानक उद्भवणाऱ्या अडचणी सहज सोडवून आणि माझ्या केंद्रात येण्याविषयी कोणी बंड पुकारू नये म्हणून जास्तीची खबरदारी घेऊन मी केंद्रात पोहोचे. थोडा उशीर झालेला असे, पण काहीच मिनिटात आपल्या शब्दांमुळे शांत होऊन विषय समजायला लागे. साधकांच्या प्रश्नांना आपण दिलेल्या उत्तरांमधून परमार्थविषयक ज्ञान मिळायला लागले. जसे जसे ज्ञान मिळू लागले तसे परमार्थाबद्दल असणाऱ्या गैरसमजांच्या छाया विरळ होत गेल्या. उपासना पूजा करताना कितीही भाव दाटून आले तरी विधींमध्ये अडकून पडायचे. श्रवणामुळे जी मुख्य गोष्ट झाली ती म्हणजे देवाबद्दल वाटणारी अनामिक भीती नाहीशी झाली. श्रावणात होणारी सत्यनारायणाची पूजा मला मनापासून आवडते. या निमित्तानं श्रीकृष्णांची पूजा होते असा माझा भाव आहे. ज्यांनी जगताला भक्ती प्रेम कर्म ज्ञानाच्या व्याख्या दाखवल्या, ज्यांच्या अलोट प्रेमामुळे हे जगत गोपगोपी ऋषीमुनी त्यांची भक्ती करीत राहिले आणि अजूनच शरणागत होत राहिले अशा श्री वासुदेव नारायणांची पूजा आपल्या घरी होत आहे असे भाव दाटून येत. पण नंतर वाचल्या जाणाऱ्या कथांमुळे प्रसादाबाबत नाही म्हटलं तरी भीती वाटतच होती. आपण एकदा केंद्रात प्रसादाबाबत कसा भाव असावा याचे मार्गदर्शन केले आणि सगळी भीतीच नाहीशी झाली. माझ्या मनातले ब्लॉकेजेस निघून गेले. प्रसादाचा प्रसन्नतेने स्वीकार होऊ लागला. त्या दिवशी असं वाटलं जणू काही क्षितिजाकडे बाण सोडून स्वामीजी आपण नवविस्तारणारं आकाश खुलं करत आहात. स्वामीजी आपल्या निरूपणांनी भीती तर जातेच, पण सकारात्मक भक्तिमार्ग खुला होत जातो. शुद्ध परमार्थ सांगत असताना आपण खूप विवेकपूर्ण आणि सकारात्मकच बोलता. कोणी व्यक्ती संप्रदाय किंवा पद्धती अशा कोणाचवर टीका टिप्पणी करण्याची गरज आपल्याला पडत नाही. हे आपलं वेगळेपण आदर्शवत आणि वंदनीय आहे. संसाराचा त्याग सर्व सुखांचा त्याग म्हणजे परमार्थ अशी माझी इथे येण्यापूर्वी कल्पना होती. परमार्थी व्यक्तीने भोळ्या भाबडेपणाने संसार करायचा नाही तर नेटका करावा हे असं आपलं सांगणं मला इथं अनपेक्षित वाटलं, विशेष वाटलं. पण म्हणूनच केंद्र जास्त आवडू लागलं. प्रत्येक वेळचं श्रवण मला नित्य नवीन वाटतं. श्रवणानंतर मला खूप आनंद होतो, पण कधी कधी गमतीदार प्रसंग घडतो. एकदा असं झालं की नेमकंच केंद्रात निघतेवेळी अमोलशी वाद झालेला. आता या अमोलशी मीहून तर बोलणारच नाही आणि यानं केला तरीही पुढचे 8-10 महिने याचा फोन पण घेणार नाही अशी प्रतिज्ञा केंद्रात येता येताच झालेली. पण श्रवणानंतर झालेल्या आनंदाच्या भरात माझ्याही नकळत मी त्याला फोन लावून काय मग पोचलास का ऑफिसात असं वाक्य हर्षभरानं बाहेर पडलं. तो मात्र माझ्या अशा फोननी पुरता गोंधळून गेला. मला इतका आनंद का झालाय हे मी त्याला सांगणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. परमात्मस्वरूपाविषयी मी आपल्याकडूनच प्रथम ऐकत होते. ईश्वराची माझ्या मनात तयार असलेली प्रतिमा आणि आपण सांगता ते निर्गुण स्वरूप यांचा मेळ बसवायला लागले. ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची आपण जाणीव करून दिलीत. परमात्मा चैतन्य मात्र, शांत स्वरूप, साक्षी, अस्तित्व मात्र, आनंद स्वरूप, एकाच वेळी सर्वत्र उपस्थित असं आहे हे मी प्रथमच आपल्याकडून ऐकलं. तू असा आहे हे जर ज्ञानेश्वर माऊली सांगतात, आपणही तेच सांगत आहात तर तसाच आहे. फक्त आता त्याच्या स्वरूपाविषयी आपल्याकडून अजून जाणून घेत राहणे आणि त्याच्या अनुभवासाठी प्रयत्नशील राहणं हे मी करू शकते हे लक्षात आलं. मग विषय प्रकृतीचा आणि खरा अडचणींचा. सद्गुरूंचं माझ्याकडे कसं सूक्ष्म लक्ष आहे हे काही प्रसंगांवरून मला जाणवतं. साधक आपला अंतिम श्वास सद्गुरूंच्या स्मरणात सोडतो हे मी केंद्रात ऐकलं. मनात सूक्ष्म विचार उठला, मी आत्तापासून केंद्रात येते तर मलाही असं जमून जाईल जसं शाळेत पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेला मुलगा 10वीत होऊन बाहेर पडतो. सद्गुरूंचं माझ्या विचाराकडे लक्ष गेलं असावं. प्रसंग असा घडला की बरोबर जागेवर आले. झालं असं की माझ्या डिलिव्हरीच्या वेळी मला लोकल अॅनेस्थिशिया दिला होता, त्यामुळे मी पूर्ण शुद्धीत होते, टक्क जागी होते. तोंडात स्वामीजी स्वामीजी असे नाम होते, पण चित्तात स्वामीजींचे दर्शन काही केल्या घडेना. याचं कारण म्हणजे सध्या मला काही दुखत नसलं तरी भूल उतरल्यावर खूप दुखणार, भयंकर वेदना होणार या केवळ कल्पनेनंच माझी घाबरगुंडी उडाली होती. चांगल्या स्थितीत असताना साधना केली नाही तर परमार्थात सद्गुरू विनाशायास भेटणार नाहीत असा झणझणीत पाठ मिळाला आणि साधना होईल हे पाहू लागले. केंद्रात येण्यापूर्वी मी अशा प्रकारची वाक्य सर्रास ऐकून होते की लोक काय बोलतच राहणार, आपल्याला योग्य वाटतं तेच करावं. पण स्वामीजी आपण मात्र म्हणता, जर 4 लोक काही म्हणत असतील तर त्याचा विचार करावा. आई पण म्हणायची, अगं सुप्रिया किती राग, तुझ्या रागाला आवर. पण मी याकडे कधीही लक्ष दिलं नव्हतं. झालं असं की माझी ध्यानाला बसायला सुरुवात झाली. मी तासभर खोलीचं दार लावून आत बसणार हे घरच्यांच्या काही अंगवळणी पडेना. बरं, मी आधी कुठं काय ठेवलंय हे सांगून जरी ध्यानाला बसले तरी नेमकंच या वेळेत काहीतरी अडायचं आणि दरवाजावर टकटक व्हायची. एकदा 15-20 मिनिटातच दार वाजलं गेलं. झालं, माझा बसल्या ठिकाणीच इतका संताप झाला की शरीरातून येणारी कंपनं जाणवायला लागली, अंगावर काटे उभे राहिले. परमार्थात सांगितलेला क्रोध नावाचा अवगुण मी माझ्या ठाई किती प्रमाणात बाळगून होते हे त्या दिवशी याची देही अनुभवलं. भानावर आले आणि जाणवलं, अरे आपण तर ध्यानाला बसलो होतो ना. मी हे स्वामीजींना सांगितलं तर काय म्हणतील? छे, काही बोलणारच नाहीत. माझ्याकडे खोलवर पाहतील आणि नजर दुसरीकडे वळवतील. स्वामीजी, तुम्ही दुसरीकडे नजर वळवाल याची प्रचंड भीती वाटते. तेच मृत्यू समान वाटतं. स्वामीजी, सद्यस्थितीमध्ये सर्वात गोंधळलेली मंडळी म्हणजे पालक. मुलांना कोणत्या पद्धतीनं वाढवायचं, रागवायचं की रागवायचं नाही? आपण हुन शिकवायचं की त्यांना प्रश्न पडेपर्यंत वाट पाहायची? प्रश्न विचारले तर कसं उत्तर द्यायचं असे अनंत प्रश्न आम्हाला भंडावून सोडतात. त्यातले अवघड प्रश्न म्हणजे देवाबद्दलचे. उदाहरणार्थ, ते देवच होते तर त्यांना अंतर्ज्ञानानं कसं समजलं नाही? ते असे का वागले? किती वर्ष तपश्चर्या केली की देव भेटेल? जर मलाच नीट समजलं नाही तर मुलांना कसं सांगणार? मुलं इतकी हुशार आहेत की आम्ही गोंधळलोय हे बरोबर ताडतात. स्वामीजी, केंद्रात आपल्याकडून श्रवण घडते म्हणून काही थोडंफार सांगू शकते. जिथं माझी बुद्धी चालत नाही तिथं आपल्याकडे निर्देश करते. आपण म्हणता तसं शास्त्रज्ञ सुद्धा प्रूफ मिळेपर्यंत आहे असं गृहित धरून पुढे पुढे जात राहतात. तिथे बाह्य उपकरणांच्या आधारे प्रयोग होतात. परमार्थात आपण श्रद्धा ठेवून आपल्या आतलीच सामग्री वापरायची. प्रयोग करायचे ते मनबुद्धीवर आणि त्यांनाही ओलांडून अनुभूतीसाठी तयार होत राहायचं. पण असे करताना आपली मन बुद्धी चित्त शुद्ध होत जातं. शांती समाधान आपल्याला मिळत राहतं आणि बाह्य जगतात प्रसारित होत राहतं. स्वामीजी, घरातला एक छोटासा प्रसंग सांगते. आजूबाजूला धूम्रपान करताना लोक दिसतात, आताशा मुलीही दिसतात. हे माझ्या मुलीला धक्कादायक वाटतं. ती विचारते, जर यानं कॅन्सर होतो तरीही लोक असे का वागतात? मी सांगितलं, त्यांना त्यांचं मन कंट्रोल होत नाही. पुढे एकदा म्हणाली, सोसायटीमध्ये किती मुलं च्युईंगम खातात, मला पण खायचंय. मी आपल्या सोसायटीतल्या दुकानातून मला खावंसं वाटलं की घेऊ का? मी परवानगी दिली. परंतु बरेच दिवस तिनं ते घेतलंय असा दुकानातून फोन आला नाही. एक दिवस स्वतः येऊन म्हणाली, तुझ्या लक्षात आलंय का की मी च्युईंगम घेतलेलं नाही? मला आत्तापासून पाहायला हवं की मला माझं मन कंट्रोल होतंय की नाही, म्हणजे मोठेपणी त्या लोकांसारखं वागणं होणार नाही. जर ती माझ्याबरोबर केंद्रात येत नसती तर स्वतःच्या मनावर असे प्रयोग करून पाहायचे हे कुठे शिकली असती? स्वामीजी, आपण योगी आहात. आमच्यामध्ये चालताना बोलताना वावरताना आत एक अखंड साधना आपण करता असे मला जाणवते. मी काही वैयक्तिक अडचण घेऊन आले तर आपल्या या साधनेत व्यत्यय येतो. आमच्यामुळे सांसारिक दुःखांचा आपल्याला स्पर्श होतो, आपल्याला व्याकुळता येते. या अपराधांसाठी मी आपल्या चरणांजवळ शर्मेने उभी आहे. आपल्याला असा व्याप होऊनही आपण मात्र आमचा परमार्थ अबाधित राहील असाच उपदेश करता. संसार अनित्य आहे, जीवनाला मर्यादा आहेत याकडे आमचं लक्ष वेधवून घेता, तर प्रसंगी अत्यंत प्रॅक्टिकल व्यवहार्य सल्ला देता. एक अतिपुरातन पण खूप महत्वाची अशी गोष्ट सांगणारे माझे स्वामीजी या काळाच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. मी आनंदाने सद्गदित होत असते. अशा भेटींमधूनही आपण कसा विचार करता हे मी शिकत असते. सद्गुरूंकडून पारमार्थिक अडचणींचा उलगडा ऐकण्याची सवय असल्याने वैयक्तिक काही गोष्टींबद्दल स्वामीजी आपणाकडून थेट असं काही ऐकताना दडपण येतं आणि उमगतच नाही की आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे. मग मधुरताईंना फोन करते. अहो मधुरताई, असं झालंय की मला समजलंच नाहीये स्वामीजींना काय म्हणायचं ते. मग कोंडी फुटते. आज स्वामीजी आपली माफी मागून सांगते की अशावेळी मधुराताई जास्त आश्वासक वाटतात. मधुराताईंच्या जबाबदाऱ्या किती आहेत हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं आहे. स्वामीजींचा दिनक्रम, त्यांचे वाढत जाणारं कार्य, साधक विश्व, साधकांचे भाव, तसंच कौटुंबिक जबाबदाऱ्याही सगळं मोठ्या प्रेमाने पार पाडतात. कुटुंबातील जबाबदाऱ्यांमधून निवृत्त होत असताना सर्वसाधारणपणे जग फिरण्याची हौस स्त्रिया बोलून दाखवतात. पण मधुराताई, या काळात मला भूगावला ध्यानाला कसं जाता येईल अशा इच्छा धरतात आणि सगळे कुटुंबीय त्यांच्या इच्छापूर्तीसाठी सरसावतात हे मला खूप विलक्षण आणि प्रेरणादायी वाटतं. यामुळे घरातल्या सर्वांबद्दल नितांत आदर वाटतो. आज संधी आहे तर मधुराताईंना सांगू का की आपल्या आणि स्वामीजींच्या एकत्रित फोटोत आपण सहज उभे असता पण स्वामीजी किंचित संकोचून उभे असतात. जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीला स्वामीजींनी अशा प्रकारे दिलेला सन्मान आम्हाला पुन्हा पुन्हा मोहित करतो. स्वामीजी भूगावला कधी भोजन सेवेसाठी जाते त्याला सेवा कसं म्हणणार. ही मोठी संधीच असते ज्येष्ठ साधिकांच्या सहवासात राहण्याची. भक्ती प्रेमाने स्वामी भक्तीने ओतप्रोत भरलेले ग्रंथच ते. इतर वेळी रेसिपी शोधत बसणारी मी भूगावमध्ये ठाई ठाई गुरुभक्ती अनुभवण्यात गुंगून जाते. प्रत्येक साधक म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं असतं मला. सद्गुरु स्मरणात स्वयंपाक तयार होतो कोणी केला असं वाटावं इतकी आश्चर्यात मला पडायला होतं. सगळी आवरावर झाल्यावर रात्री आम्ही गप्पा मारायला बसतो. या ज्येष्ठ साधिकांच्या आयुष्यातले प्रसंग म्हणजे मोठ्या स्वामीजींच्या आणि आपल्या आठवणीच आठवणी. सद्गुरूंप्रती किती भक्ती प्रेम किती श्रद्धा आणि अभेद्य विश्वास. सद्गुरू कार्याची सेवा करणारे हातपाय दाबून द्यावेत अशा भावाने लतुताई पण रूममध्ये दाखल होते. या भक्ती प्रेमाच्या कल्लोळात सद्गुरूंची पूजा बांधली जात असते. आठवणी रुपी एक एक पुष्प स्वामीचरणी रुजू होत जातं. रात्रीच्या वेळी समईच्या प्रकाशात सत्यनारायणाची पूजा पाहताना जी शांती समाधान मिळतं ते सुख मी अनुभवत असते. हे शांतीपूर्ण समाधान जीवनाच्या काल्पनिक रेघे अलीकडे पलीकडे अखंड राहो. रात्री आमच्या रूममधून गप्पांचा आवाज किती वाजेपर्यंत येत होता हे घड्याळात पाहून नाना सकाळचा सहाचा चहा आपण स्वतःच द्यावा असा निर्णय घेत असणार असं मला वाटतं. स्वामीजी सेवेसाठी नाव देण्यात माझा अजून एक खूप मोठा फायदा असतो. प्रवचनांपलीकडे आपले स्वामीजी कसे आहेत त्यांचं सहज वागणं बोलणं कसं असतं हे अनुभवता येतं. अध्यात्म मंगलधाममध्ये केंद्र संपल्यावर आपल्या फोटोची जागा बदलूया का अशी विचारणा झाली. मी पाहिलं आपण अगदी सहज होकार दिलात. पुढे भूगावच्या एका शिबिरात मी आपल्याला या प्रसंगाची आठवण करून दिली आणि आपल्या अशा वागण्याने मी खूप प्रभावित झाले असं सांगितलं. तर क्षणात आपण मोठ्या स्वामीजींकडे निर्देश करत म्हणालात तू मोठ्या स्वामीजींना पाहिलं नाहीस म्हणून. स्वामीजी आपण हा प्रत्येक चालू क्षण विवेक करता. आपण अखंड सद्गुरु स्मरणात कसे असता याची मला जाणीव झाली. मी बनवलेला एखादा पदार्थ छान झाला आणि कोणी त्याचं कौतुक केलं तर पुढे 3-4 दिवस त्या कौतुकामुळे मला अर्धाच श्वास घेता येतो. पण आपलं असं वागणं बोलणं मला अंतर्मुख करत राहतं. या सेवांमधून काय होत असेल तर माझ्या प्रकृतीत विचारात बदल होण्याच्या अशक्यता निर्माण होतात. गणेशपुरम वास्तूच्या स्वच्छतेची सेवा होती. पोल्युशनमुळे काळवणलेल्या खुर्च्या साबणात बुडवलेल्या पाण्याने स्वच्छ लखलखीत होत होत्या. सगळ्या खुर्च्या पुसून झाल्यावर ही फडकी कोणी स्वच्छ करू शकेल का म्हणून जयुताई इकडे तिकडे पाहत होती. मी धुते असं म्हणून मी ती धुवायला घेतली. ही फडकी फारच खराब झाली होती आणि हे धुणं जास्ती आहे म्हणून जयुताईनं अजून एका साधिकेला पाठवलं. मला माझ्या ताकदीवर जास्त विश्वास होता त्यामुळं त्या किरकोळ देहाच्या साधिकेकडे पाहून आता हिला ही कशी निघणार असा प्रश्न मला पडला. पण तिनं ती चोळून इतकी स्वच्छ केली की माझी अहंता धुवून निघाली. ती साधिका मला कधीही दिसली नाही पण माझ्या संकुचित विश्वासाला साधक विश्वाची ताकद या व्यापकतेमध्ये परावर्तित करून गेली. स्वामीजी नवीन घेतलेला फ्लॅट बरेच दिवस बंद होता. तो एक दिवस स्वच्छ केला. सद्भक्त सौ अर्चना सोमवंशीताई आणि मी दोघींनी नामाची एक छोटी बैठक केली तेव्हा खूपच प्रसन्नतेचा आणि मांगल्याचा अनुभव आला. नामावर असणारी श्रद्धा आणखीनच दृढ झाली. स्वामीजी आपण सांगता ते करून पाहिलं की त्यातला खरा आनंद गवसतो. दिवसाच्या ठरलेल्या वेळी झालेल्या ध्यानानंतर माझ्याकडून घडणाऱ्या वर्तनातला बदल माझ्या मलात जाणवतो. न्यूनगंड हाही अहंकारच आहे हे आपलं वागणं हे आपलं वाक्य मला जरा वेगळं वाटलं होतं पण विचारांती पटलंच. स्वामीजी आपण सांगता ते सगळं पटतं. मग जर आपण सांगता की मी आत्मरूप आहे तर मी आपल्यासमोर इतकी शरणागत असावं की मला ते पटावं अनुभवता यावं या दृष्टीने मी प्रयत्नशील बनत आहे. मायेत अडकलेल्या मला हे जग भिन्न भिन्न दिसतं तेच सत्य वाटतं. आपण सद्गुरु कृपेनी आणि स्वप्रयत्नांनी यातून बाहेर पडला आहात त्या उंचीवरून आपल्याला जाणवतंय की सर्वत्र एकच एक परमात्मा भरून राहिला आहे, तर तुमच्या बोलण्याकडे माझं लक्ष जाऊ दे, त्या अनुषंगाने विचार होऊ देत, केंद्रात येण्यामध्ये खंड पडला तर माझ्या साधनेवर भावावर परिणाम होतो असं मला जाणवतं, कोणत्याही कारणाने माझ्या आणि कोणाही साधकांच्या केंद्रात येण्यात खंड न पडो, आपला सद्गुरु सहवास सेवेतून नित्य मिळत राहो ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना। हरिओम तत्सत।
किती समृद्ध भाषा आहे तुझी, प्रत्येकाला काही ना काही देणगी मिळालेली असते। भाषा उत्तम असणं, त्या भाषेमध्ये आपले प्रतिभावान आणि नाजूक असे भाव व्यक्त करता येणं, त्याच्यामध्ये बुद्धीची चमक ही डोकावणं, उत्तम तर्क लिहिला जाणं, असं सगळं तुझ्या भाषेमध्ये आहे। फारच सुंदर। या निमित्ताने ही जी मनोगत होतात त्या निमित्ताने खरं म्हणजे ज्याला हल्ली काय म्हणतात टॅलेंट सर्च असं म्हणतात की नाही, मला असं वाटतं की नकळतच चांगले लिहिणारे, चांगले वाचणारे, उत्तम भाव असणारे आदर्श गुरुभक्ती असणारे असे कितीतरी साधक आपल्या समोर सहजगत्या प्रगट झाले। तुझ्या मुलीला तू एका शाळेत ऍडमिशन घेतलेली होती आणि त्या शाळेमध्ये सगळं तर्कशुद्ध शिकवणं, जे दिसतं तेवढंच खरं आहे आणि जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही असं शिकवणं, म्हणजे झाड हा हे निसर्ग आहे, आकाश हा निसर्गाचा एक भाग आहे, सूर्य हा निसर्गाचा एक भाग आहे, त्याला देव मानण्याचं कारण नाही, ती एक वैज्ञानिक घटना आहे। मनुष्य हा गुण आणि अवगुण यांनी नटलेला आहे, गुणांची प्रशंसा असावी, गुणाबद्दल चांगलं वाटावं, पण नतमस्तक होण्यासारखं त्याच्यात काहीच नाही असं शिकवत होते। ज्याला हळूहळू आपल्या समाजामध्ये डाव्या विचारसरणीचे लोक तयार करणं म्हणतात, लेफ्टिस्ट तयार करणं म्हणतात, तसा उपक्रम चाललेला होता। प्रसाद हा केवळ गोड पदार्थ असतो किंवा काही पदार्थ असतो जो खाण्यालायक असतो, पण त्याच्यामध्ये विशेष काही नसतं। म्हणजे तुमच्या आईने दिलेली एखादी वडी आणि प्रसादाची वडी याच्यात विशेष काहीच नाही, तो एक खाण्याजोगा पदार्थ असतो। त्याच्या पलीकडे लहान मुलांना ऍज इट इज, जे आहे तसं असं शिकवायचं आणि त्याच्यामध्ये भावना अजिबात मिश्रित होऊ द्यायची नाही असा त्या शाळेचा थाट होता। मला आठवतं की त्या तिच्या प्रश्नांना खरंच हदरून तू माझ्याकडे आलीस। आणि तेव्हा तू माझ्याशी जे बोललीस त्यावरून तुझ्या व्यक्तिमत्वाची मला पूर्ती ओळख त्या क्षणाला झाली। गणित, विज्ञान, भूमिती, फिजिक्स याच्याही पलीकडे जाऊन मानवी जीवन असू शकतं, आणि ते जर तसं असेल तरच शांती समाधान त्याच्यामध्ये लाभू शकतं. कोणत्याही गोष्टीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणं आणि आई म्हणून पाहणं याच्यात फरक आहे, आपल्याला माहिती आहे तो. आपल्याला चार गोष्टी सांगणारे आणि जे शिकलेत म्हणून सांगू शकतात एवढं शिक्षकांना समजणं आणि यांचा आपल्या जीवनावर उपकार आहे हे आपल्याला ज्ञान प्रदान करतात, या ज्ञान प्रदान करण्याच्या त्यांच्या प्रक्रियेमुळे आपण जीवनात काही मिळवणार आहोत म्हणून शिक्षक हे नमस्कार करायला योग्य आहेत असं शिकवणं याच्यात फरक आहे. पण तेव्हा मला तू समजलीस त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आत्ता मला समजलीस. हरी हरी. आज तशीच वैज्ञानिक घटना आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सगळे आकाशात फिरतातच आहेत. सूर्य देखील स्थिर नाहीये, तो कशाच्या तरी भोवती फिरतोय. आपला सूर्य ज्या आकाशगंगेचा घटक आहे त्या आकाशगंगेची संपूर्ण माहिती अजून मिळाली आहे असं शास्त्रज्ञ म्हणत नाहीत. पण या आकाशगंगेतले यच्च यावत सूर्यासारखे अनेक तारे आणि त्यांच्या ग्रहमाला या कोणत्या तरी गतीनी एका केंद्राभोवती फिरतायत एवढं त्यांना कळलेलं आहे. ते केंद्र नक्की काय आहे हे कळलेलं नाहीये. आपली ही जी आकाशगंगा आहे, ज्या आकाशगंगेचे आपण सदस्य आहोत, त्या आकाशगंगेमध्ये 100,000 crores इतक्या सोलर सिस्टीम्स आहेत असं जयंत नारळीकरांनी सांगितलं. 100,000 crores त्यामुळं ग्रहण ही घटना कधीतरी एका रेषेमध्ये येणं, जे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोणीतरी येणं, म्हणून सूर्यग्रहण आणि चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी येणं म्हणून चंद्रग्रहण. तर या घटना घडत राहतात. तसे ग्रहण हे वेगवेगळे छोटे जे इथून अगदी छोट्या आकाराचे म्हणजे चांदणीसारखे दिसतात असे ग्रह देखील या रेषेत येत असतात, पण त्याला ग्रहण असं कधी म्हटलं जात नाही कारण ते येतात जातात कळतही नाही. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये एका सरळ रेषेत मध्ये याचा अर्थ. ग्रहणाकडे या दृष्टीने पाहणं आणि म्हणून ग्रहण अभद्र नाहीये. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना आहे. या दृष्टीने ग्रहणाकडे पाहणं हे चांगलंच आहे. पण सूर्याच्या आणि आमच्या मध्ये कोणी येणं हीच अभद्र घटना आहे असं आमचे ऋषी म्हणाले. सूर्याचा थेट प्रकाश ज्याच्यावर आमचं सगळं जीवन अवलंबून आहे त्याच्यामध्ये थोड्या काळाकरता का होईना, म्हणजे तास दीड तास दोन पावणे दोन तासाकरता का होईना, पण कोणीतरी मध्ये येणं त्यामुळं आमचा प्रकाश अडवला जाणं ही अभद्र घटना आहे असं ऋषी मुनी म्हणाले. कारण आमच्या जीवनाला त्याचा अडथळा होऊ शकतो. मग त्याच्यातून बरेच समज निर्माण झाले असतील, काही खरे आहेत हे आता शास्त्रज्ञही म्हणतात. त्याच्यातून जे किरण बाहेर पडतात ते धोकादायकही असतात असंही शास्त्रज्ञ म्हणतात. ग्रहण हा शब्द देखील म्हणजे आपण बुद्धीला ग्रहण लागणं, एखाद्या शुभ प्रसंगामध्ये ग्रहण निर्माण होणं, असा जेव्हा आपण ग्रहण या शब्दाचा अर्थ लावतो तेव्हा शास्त्रीय घटनांपेक्षा देखील आपल्याला तो जास्त समजल्यासारखा होतो आणि तोच आत्ता देखील लागू आहे. आत्ता जो काळ आहे त्याच्यात देखील लागू आहे. एरवी तसं ग्रहणाच्या वेळेला पृथ्वीवरची हवा बिघडते असं सिद्धच झालेलं आहे. नाहीतर आता असे पाऊस आणि हे पडण्याचं काही अवकाळी भूकंपही घडतात. ढगाळ हवामान होतं, पाऊस पडतो, वेगवेगळे परिणाम होतात आणि माणसापेक्षा तरल असणाऱ्या पशुपक्ष्यांना हे बदल जाणवतात देखील असं सिद्ध झालेलं आहे. या ग्रहणाच्या वेळेला वैज्ञानिक सत्य जरी असलं तरी आमच्या आत प्रकाश पडावा, परमात्म्याचा प्रकाश कायम राहावा. बाहेरच्या ग्रहणाची घटना आमच्या ठिकाणी नको व्हायला म्हणून उपासना करण्याची पद्धत निर्माण झाली. ग्रहणाच्या काळात जप करावा याच्या मागे देखील ही वृत्ती आहे की ग्रहण ही बाह्य घटना जरी असली आणि ती आहेच आणि ती एक प्रकारे तशा प्रकारे अभद्रच आहे. अभद्र अशा करता की आमच्या जीवनाला आता काही काळ तरी अडथळा निर्माण झाला म्हणून, पण आमच्या बुद्धीचा प्रकाश तेज असो. आमची बुद्धी कलुषित न होवो. मला आठवतं की एका सूर्यग्रहणाच्या वेळेला माझ्या आत्याच्या यजमानांबरोबर आणि दोघं माझे आते भाऊ असे आम्ही गाणगापूरला गेलेलो होतो आणि गाणगापूरला ग्रहण कालामध्ये कमरेभर पाण्यात उभं राहून ते असं म्हणाले की आपण गायत्री जप करू असं म्हणाले. तेव्हा मी स्वामीजींकडे नुकताच यायला लागलेलो होतो. तेव्हाचंही ग्रहण माझ्या कल्पनेप्रमाणे आता नीट स्पष्ट आठवत नाही, पण असंच एक तासभर चालणारं तरी तास दीड तास चालणारं होतं. ते खंडग्रासच होतं पण आजचं जरा जास्त काळ चालणार आहे. तेव्हा लागलं आणि एक तासामध्ये सुटलं असं ते ग्रहण होतं. ग्रहणाच्या वेळेला जप करण्यासाठी गाणगापूरला हजारो लोक आलेले होते असं मी पाहिलं. तिथं गर्दी उसळलेली होती. आम्ही नदीच्या पाण्यात उभं राहून खरोखरच तास सव्वा तास जप केला, काहीतरी मंत्राचा जप केला. आणि या जपाचंही वैशिष्ट्य असं आहे की जपाचं वैशिष्ट्य मानसशास्त्रीय असतं. त्याच्या पलीकडे जाऊन पारमार्थिक वैशिष्ट्य देखील आहे जपाला. जर तशा प्रकारे जप करणारा ज्याचं जप करतो आहे तो आणि जप हे सगळे परमात्मस्वरूपच आहेत असा भाव असेल तर जप ही फार मोठी पारमार्थिक घटना आहे, पारमार्थिक अनुभूती देणारी घटना आहे. आणि जर इतका भाव जमला नाही तरी देखील जप ही मानसशास्त्रीय घटना आहे. कारण आपण एखाद्या संकटातून बाहेर पडतो आहोत, आपण पवित्र होतो आहोत किमान, अशी भावना जप म्हणजे एक नाम उच्चारायचं आणि मग परत तेच नाम उच्चारायचं त्यामुळे आपण पवित्र होतोय असा प्रत्येक नामाबरोबर जप जपाबरोबर भाव असा ठेवायचा. तेव्हा परमार्थाची तशी वाचून जितपत कल्पना असेल तितपतच होती. स्वामीजींना न विचारताच गेलेलो होतो गाणगापूरला. घरी ठरलं गेलो, पण तो जप करून खूप बरंही वाटलं असं झालं. आपण थोडा गायत्री मंत्र म्हणू, सगळे मिळून म्हणू. अशी वेळ कधी येणार आहे की आपण ग्रहण आहे, ग्रहणामध्ये सत्संग चालू आहे. आपल्या सगळ्यांना गायत्री मंत्र येतो असं गृहीत आहे. आपण सगळे त्यामुळे बरोबरच म्हणू, पण मी प्रथम एकदा म्हणतो म्हणजे आपल्याला काय लयीत म्हणायचं आहे ते कळेल, आणि थोड्या वेळच आपण म्हणू, पण सगळे मिळून बरोबर म्हणू. पहिल्यांदा मी एकटा म्हणतो. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. याचा अर्थ असा आहे, की परमात्मा सर्व विश्वाला प्रकाशित करतो, परमात्माच सूर्यनारायणाला प्रकाशित करतो, त्या परमात्म्याचा प्रकाश माझ्याही बुद्धीला प्राप्त होतो. आपलं जीवन परमात्म्याच्या दिशेने जावं. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम शांति शांति शांति। भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शांति शांति शांति।
आपल्या मस्तकाकाशामध्ये पहा, सूर्याला ज्याचा प्रकाश मिळतो त्या परमात्म्यापासून आपल्याही बुद्धीला प्रकाश मिळतो। आपली बुद्धी परमात्म्यामुळं परमात्म ज्ञानाने प्रकाशित होते आहे अशी भावना करत मस्तकामध्ये पाहत आता हा मंत्र आपण म्हणायचा आहे।
भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शांति शांति शांति। भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। भूर्भुवस्वः ॐ तत्स सवितुरवरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।
मस्तकामध्ये लक्ष आहे, सूर्य सर्व विश्वाला प्रकाशित करतो, तो सूर्य परमात्म्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित झालेला आहे। सूर्याला परमात्म्याचा प्रकाश आहे। माझ्या बुद्धीला देखील परमात्म्यानी प्रकाशित केलेला आहे। माझ्या बुद्धीत परमात्म्याचा प्रकाश आहे। माझी बुद्धी आणि सूर्य दोन्हीही परमात्म्यानी प्रकाशित केलेले आहेत। तत्वतः सर्व विश्वाला माझी बुद्धी प्रकाशित करते, सूर्याला माझी बुद्धी प्रकाशित करते। माझ्या बुद्धीत परमात्मा प्रकाशमान आहे। मी या नावाचा पदार्थ नाही, माझी बुद्धी या नावाचा पदार्थ नाही, आहे तो परमात्माच आहे। हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम हरी ओम शांति ही शांति ही शांति ही। जेव्हा परमात्मा सूर्य जगत मी आणि माझी बुद्धी हे एकाच प्रकाशाने प्रकाशित होतात तेव्हा शांतीच शिल्लक राहते। तिथे द्वैत नाहीच, जिथे द्वैत नाही तिथे शांतीच आहे। हरी हरी। या ग्रहण कालामध्ये आपण अशा रीतीने परमात्म ज्ञानाने प्रकाशित झालो, शांतीला समाधानाला प्राप्त झालो। हरी हरी। ये श्रेयस एक अभंग म्हणवर, श्रेयसचा अभंग ऐकू आणि मग आपला हा सत्संग संपला। हरी
नेत्रातो निते श्रवते अमृत नेत्रातो निते श्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत मधुर मधुरती वाणी बोलत प्रसन्नता जीवासी शांतवित प्रसन्नता जीवासी शांतवित करी कृपा वर्षावाहा स्वामी स्वामी कीति सदय हृदय मम स्वामी वैकुंठी नितयाची वसती प्रेमासाठी जन्मयाक्षिती उद्धरिले जनत्यान च गणती उद्धरिले जनत्यान च गणती करुणा सागर स्वामी 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 किति सदय हृदय मम स्वामी विनीत भावे करितो नमना विनीत भावे करितो नमना आ आ आ विनीत भावे करितो नमना कृपाळू बया तुझ येतो शरणा कृपाळू तुझ येतो शरणा धरी धरी हाताया दीना धरी धरी हाताया दीना माधव वरदा स्वामी 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 कीति सदय हृदय मम स्वामी दीनोद्धारक भव भयनाशक संसृतिहारक स्वामी 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 कीति सदय हृदय मम स्वामी कीति सदय हृदय मम स्वामी
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी बाधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 हरि
श्री राम काही निवेदन आहे.